सो सध्या या कोविड-19 मुळे अख्खं जग परेशान आहे, सगळीच मंडळी परेशान आहेत. आणि हा जो संसर्ग आहे ना, तो एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला होऊ नये यासाठी आपण सगळे घरामध्ये आहोत, यासाठी आपल्याकडे लॉकडाऊन सुरू आहे. तरी पण काही लोक बाहेर फिरतायत, पण तुमच्या एका चुकीचा सगळ्यांनाच त्रास होऊ शकतो. असंच एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो आहे. हे उदाहरण आहे अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील पिंपरी जलसन या गावाचं. पिंपरी जलसन या गावातील एक जावई बापू बाधित भाग म्हणजेच मुंबईतनं ते गावी आले होते, आणि मुंबईतनं गावी आल्यानंतर ते आपल्या बायकोला भेटले सासूरवाडीमध्ये. त्यानंतर ते गावामध्ये बऱ्याच लोकांच्या संपर्कात आले होते, बऱ्याच लोकांच्या भेटीगाठी त्यांनी गावामध्ये घेतल्या होत्या. आणि त्यानंतर 1-2 दिवसामध्ये त्यांच्या छातीमध्ये दुखायला लागलं होतं आणि त्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर कळलं की ते कोरोना पॉझिटिव्ह होते, आणि मग अख्ख्या गावाला तिथे क्वारंटाईन व्हावं लागलं होतं. प्रशासनानं अख्ख्या गावाला तिथे क्वारंटाईन केलं होतं. सो हा सगळा प्रकार जो आहे ना, तो या गावामध्ये घडला होता. आणि ही संपूर्ण घटना काय आहे, तिथे काय काय सध्या उपाययोजना केल्या जात आहेत, या सगळ्याविषयी बोलण्याकरता पारनेर तालुक्याचे आमदार निलेश लंके आज माझ्यासोबत असणार आहेत थोड्या वेळामध्ये. 93.5 FM मी अभिनीत तुमच्यासोबत आहे. आपल्यापासून दुसऱ्यांना त्रास होऊ नये यासाठी घरी राहा, सुरक्षित राहा, बजाते राहू.